चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ई कॉमर्स कंपन्यांकडून कमी आवश्यक सामानाच्या पुरवठ्यास प्रतिबंध राहील। देशभरात कोरोनाचा फैलाव वाढतच आहे, पण काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाबत नवी प्रकरणं नाहीत। सरकारनं लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवलं आहे, पण जे जिल्हे हॉटस्पॉट नाहीत आणि जिथं कोरोनाचा प्रसार कमी आहे त्या ठिकाणी संचारबंदीत 20 एप्रिलपर्यंत सरकारनं सूट दिली आहे, पण यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। ई कॉमर्स कंपन्यांकडून आवश्यक सामानाचा पुरवठा सुरू राहील, तर दुसरीकडे गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की ई कॉमर्स कंपन्यांकडून कमी आवश्यक सामानाच्या पुरवठ्यावर लॉकडाऊन दरम्यान प्रतिबंध राहतील।